श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदं उत्तुंगधिं वत्सलं सोहं बोधशुचित्व पूर्ण सततं तूर्यत्वमासादितं वंदे त्वां मकरंदनाथयतिनं रक्षस्व दीनांकितं ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
तस्मात् ओम इति उदाहृत्य यज्ञ दान तपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ता सततम् ब्रह्मवादिनाम्। ओम तत्सत या ब्रह्मनामाचा जो प्रजापतिनी ब्रह्मनी तीन प्रकारचा निर्देश सांगितला आणि या निर्देशाप्रमाणेच वेद आणि यज्ञ त्यांनी निर्माण केले असं मागचा श्लोक आपण पाहिला। आता भगवंत असं म्हणतात की म्हणून तस्मात ओम इति उदाहृत्य यज्ञ दान तपः क्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततम् ब्रह्मवादिनाम्। जे ब्रह्मवादी लोक आहेत ब्रह्म प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून प्रयत्न करणारे असे जे लोक आहेत ते यज्ञ दान आणि तप या सगळ्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या ज्या क्रिया आहेत कर्म आहेत ती सतत ओम या शब्दाचा उच्चार करून प्रारंभ करतात असा या श्लोकाचा अर्थ आहे। ओम तत्सत या ब्रह्मनामाचा विनियोग सांगायला जी सुरुवात केली त्याच्यातला हा पहिला श्लोक आहे। हे जे तीन श्लोक मिळून ओम तत्सत हे ब्रह्मनाम होतं त्याचं निरूपण या एकूण विषयाच्या सुरुवातीलाच मी केलं। मी असं म्हटलं तो की ओम या शब्दांनी ब्रह्माची भावना करतात किंवा ब्रह्म जाणून घेतात ब्रह्म अनुभवाला आणतात। तत् इति न अभिसंधाय फलम यज्ञ तपक्रिया दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः। जे मोक्षार्थी आहेत ज्यांना मोक्ष प्राप्त करायचा आहे ते तत् या शब्दांनी फळाची इच्छा न ठेवता यज्ञ दान तप या क्रिया करतात। आणि या तत् या शब्दाचा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला अर्थही मी तेव्हा सांगितला होता की या सगळ्या जगाच्या पलीकडे जे आहे आणि जे सर्व जगताला पाहतं आपल्या जाणीवेनी असं त्या परमात्म तत्वाला तत् या शब्दांनी ओळखलं जातं। तत् या शब्दांनी जी पलीकडची वस्तू आहे ती वस्तू ओळखली जाते. परमात्म्यापासून निर्माण झालेलं सगळं जगत, त्यामुळे सगळी कर्म ही देखील परमात्म्यापासूनच तत्वतः निर्माण झाली आणि तत्वतः परमात्म्यापासूनच आमच्या सगळ्यांचा देह निर्माण झाला. तत्वतः माझा देह देखील परमात्म्यापासूनच निर्माण झाला. म्हणून ओम या शब्दांनी परमात्म्याचं स्मरण करणं किंवा तो अनुभवाला आणणं किंवा गोचर करणं ध्यानानी, तत् या शब्दांनी तो अव्यक्त परमात्माच जगत, कर्म, सगळी भूतमात्र, सर्व देह, तसाच माझा देह आणि माझी कर्म झालेला आहे हे लक्षात घेऊन तो कर्म करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते सर्वाधिकत्वे चित्ती तद्रूप धावून या ध्यावून या सुमती उच्चारेही व्यक्ती आणि ती पुढती म्हणती तद्रूपा ब्रह्मातया फळेसी क्रिया इया. ज्या ज्या मी क्रिया करतो आहे देहाकडून होता आहे त्या क्रिया फळासहित तेची होतो आम्हा भोगावया काहीची नरो. हे सर्व ब्रह्मच व्हावं, हे सर्व ब्रह्म आहे असं माझ्या प्रचितीला यावं, हे ब्रह्मच आहे अशा प्रकारे मी भावावं आणि माझ्या देहाच्या भोगाकरता म्हणून या जगताचा मी काहीच उपयोग करायला नको. ऐसे तदात्मके ब्रह्मे तेथ उगाणुनी कर्मे आंग झाडीती न ममे येणे बोले. अशा प्रकारे ब्रह्माशी किंवा ब्रह्मभावनेशी जो आधीच ध्यानानी आत्मसात केलेला आहे त्या ब्रह्मभावनेशी आपली सगळी कर्म ही तत्वतः परमात्म्यापासून निष्पन्न झाली. जगतातली सगळी कर्म परमात्म्यापासून निष्पन्न झाली. सर्व भूतमात्र परमात्म्यापासून निर्माण झाले. मीही परमात्म्यापासून निर्माण झालो. माझी कर्म ही परमात्म्यापासून निर्माण झाली. त्या कर्माची जी फळं आहेत तीही परमात्म्यानी संचालित केलेल्या जगतातली एक क्रिया आहे. मला याच्यातलं काहीच नको. ते असं म्हणतात की ऐसेनी तदात्मके ब्रह्मे तेथ उगाणुनी कर्मे अर्पण करून, उगाणुनी म्हणजे अंग झाडीती न ममे येणे बोले. ही कर्म माझी नाहीत म्हणजे देहाची नाहीत. देहाला मी समजणारा असा मी न होवो. माझ्या देहासकट सर्व परमात्माच आहे असा माझा बोध राहो. आता ओंकारे आदरिले तत्कारे समर्पिले. म्हणून या तत् या शब्दामध्ये समर्पण भाव आहे. या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा. अशा प्रकारांनी जी जी कर्म यच्च यावत हातून घडतील ती विवेकानी ब्रह्मस्वरूप आहेत असं ओळखून तो करतो. ते कीर ते कर्म कीर ब्रह्माकारे झाले तेणेही न सरे. म्हणजे ओम या शब्दांनी ब्रह्मानुभव घेतला आपल्या ठिकाणी. तत् या शब्दांनी सगळी यच्च यावत क्रियाकर्म ब्रह्मार्पण झाली. पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ही सगळी कर्म ब्रह्माकार झाली असंही म्हटलं तरी तेवढ्यांनी काम भागत नाही. जे जे करी तेणेसी दुसरे आहे म्हणवनी. जो ही कर्म करतो त्याच्या ठिकाणी आपण हा ही कर्म करतो असा वेगळेपणाचा जोपर्यंत भाव आहे तोपर्यंत नुसती कर्म ब्रह्मार्पण झाली असं म्हणून चालत नाही. आणि ते असं म्हणतात, मीठ आंगे जळी विरे परी क्षारता वेगळी उरे. पाण्यामध्ये मीठ विरघळून गेलं. आता मीठ या नावाचा पदार्थ दिसत नाही. पण पाण्याला मिठाची चव आली ना, तसं ब्रह्माचा अनुभव घेतला आणि आपली सगळी कर्म ब्रह्मस्वरूप आहेत अशी भावना केली, तरी देखील ती मी केली ही क्षारता, ही अहंता जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत ती पूर्ण ब्रह्मस्वरूप होत नाहीत। आणि दुजे जवजव घडे तव तव संसार भय जोडे, आणि जोपर्यंत द्वैत शिल्लक राहतं तोपर्यंत संसारामध्ये काही एक भय, भीती, चिंता, व्यग्रता शिल्लक राहतेच। म्हणून हे देवो आपुले नी तोंडे बोलती वेद, म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे परी असे सत शब्द या ऋणा दोषे ठेविला देवे। म्हणून ही कर्म करणारा जो अंतस्थ करता आहे, जो मी करतो असा भाव आहे, तर तो करता देखील तत्वतः ब्रह्मस्वरूपच आहे। जसा देह ब्रह्मस्वरूप आहे तशी देहाची कर्म करण्याची प्रेरणा, प्रेरकत्व जे देहाच्या आत दडलेलं आहे जाणीव रूपानी, तर तेही ब्रह्मस्वरूप आहे। सत शब्द या ऋणा दोषे ठेविला देवे, जी उणीव राहिली असती एरवी ओंकारांनी आणि तत् या शब्दांनी, ती सत् या शब्दांनी देवांनी भरून काढली। म्हणजे कर्ता जो आहे तो कर्ता देखील ब्रह्मस्वरूपच आहे अशी भावना ठेवायला भगवंतांनी सांगितलं। आणि मग तिसरा श्लोक आला, सत् भावे साधू भावेच सत् इति एतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणी तथा सत् शब्द पार्थ युज्यते। सत् या भावानी केवळ अस्तित्व सुचवलं जातं, अविनाशी, अक्षर, अव्यक्त, शुद्ध जाणीव स्वरूप जे नित्य आणि शाश्वत आहे असं अस्तित्व। तसंच साधुत्व, ते अस्तित्व मीच आहे अशा प्रकारचा आंतरिक भाव हा सत् शब्दांनी योजला जातो। प्रशस्ते कर्मणी तथा चांगल्या कर्मांसाठी म्हणूनच सत् शब्द हा पार्थ युज्यते। जे कर्म केवळ चांगलं असून चालत नाही, ते चांगलं असायलाच हवं, पण त्याच्याबरोबरीने जो कर्ता आहे तो कर्ता त्यांनीही आपण आत्मस्वरूप आहोत असं ध्यानात घ्यायला पाहिजे। हे खरं म्हणजे मी परत सांगतोय, या एकूण निरूपणाच्या प्रारंभीच मी हे सांगितलं। आता जो श्लोक आहे, तस्मात ओम इति उदाहृत्य यज्ञ दान तप क्रिया, आता मी जो प्रथम उच्चारला, म्हणून ओम या शब्दांनी जी काही कर्म यज्ञ दान तप करायचं आहे ते करताना ओम या शब्दाचा उच्चार करून ती कर्म करावीत असं भगवंतांनी सांगितलं। त्याच्यावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आधी असं आहे, तरी या नामींची अक्षरे तिन्ही कर्मा आदि मध्य निदानी प्रयोजावी पैस्थानी इही तिन्ही। ओम तत्सत या ही जी तीन अक्षर आहेत ती कर्माच्या आदी, मध्य आणि अंत्य या तीनही स्थितींना योजून करावीत। हेची एकी हातवटी घेऊनी हन किरीटी आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची या। आणि हीच हातवटी, हीच युक्ती साधून जे ब्रह्मविद आहेत म्हणजे ब्रह्म जाणणारे आहेत, परमात्म स्वरूप जाणणारे आहेत, ते ब्रह्माशी एकरूपतेच्या साक्षात्काराला हीच हातवटी साधून प्राप्त झाले। ब्रह्मेसी होवावया एकी ते न वचती यज्ञादिकी, म्हणून ब्रह्मस्वरूप होण्यासाठी म्हणून हातात घेतलेली कर्म किंवा यज्ञादिक सोडण्याची गरज नाही। जे चावळले ओळखी शास्त्रांची या, शास्त्रांनी अभ्यासपूर्वक ज्या यज्ञ दान तप या क्रिया करायला सांगितल्या त्या मात्र ओम तत्सत ची युक्ती वापरून मात्र कराव्यात असं ब्रह्मविदांनी ठरवलं. ते असं म्हणतात तो आदी तव ओंकारू या तीन शब्दांचा जो आदी आहे ओंकार ध्याने करीती गोचरू तो प्रथम ध्यानामध्ये गोचर करतात म्हणजे प्रचितीला आणतात. महत्वाचा विषय सुरू झाला. ध्यानाचा प्राथमिक अर्थ असा आहे की एखादा विषय किंवा एखादी वस्तू किंवा एखादा विचार त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे ध्यान. हा ध्यानाचा प्राथमिक अर्थ आहे. म्हणजे मी काय म्हणतो ते ध्यान देऊन ऐक असं जेव्हा म्हटलं जातं किंवा अमुक अमुक विषयावर ध्यान दे असं म्हटलं जातं तेव्हा लक्ष ठेव असं म्हटलं जातं, एकाग्रता कर असं म्हटलं जातं. पण एकाग्रता किंवा एखाद्या विचारावर स्वतःला केंद्रित करणं एवढ्यापुरताच ध्यान या शब्दाचा अर्थ नाहीये. ध्यान या शब्दाचे अजून पारमार्थिक अर्थ जे आत्मप्रचितीला आणून सोडतात ते म्हणजे क्रियारहित जागृतता. तुम्ही ध्यानाली बसलेली व्यक्ती जर पाहिली असेल, आदिनाथांचा ध्यानाला बसलेला पुतळा मूर्ती तुम्ही पाहिली असेल, ज्ञानेश्वर महाराज आदी ध्यानाला बसलेले पाहिले असतील तर ते कोणतीच क्रिया करत नाहीत असं तुमच्या लक्षात येईल. ध्यानाला बसलेली व्यक्ती ही क्रियारहित असते. म्हणजे पायांनी न चालणं, हाताने काम न करणं, जिभेनी न बोलणं, न खाणं, सगळी कर्मेंद्रिय शांत असणं, न वापरणं आणि सगळी ज्ञानेंद्रिय देखील न वापरणं. डोळे बंद, कानावर आवाज ऐकू येईल पण त्याच्या योगानी विचारादी कोणतंही कर्म, तर्कादी कोणतंही कर्म उठू न देणं. म्हणून ध्यान या शब्दाचा देहाच्या अंगानी अगदीच निष्क्रिय असणं, मन देखील क्रिया न करणं. जे इंद्रियांनी जशी क्रिया करायची नाहीये तशी मनानीही क्रिया न करणं हा ध्यानाचा इंद्रियांच्या बरोबरच असलेला अंतरंग अर्थ आहे. मन देखील स्तब्ध होणं, मन देखील थांबणं, चित्तवृत्ती स्तब्ध होणं, वृत्तीचा पूर्व क्षण, वृत्तीचा मध्य क्षण आणि वृत्तीचा अंत्य क्षण नाहीसा झाल्यानंतर म्हणजे एक वृत्ती उठली निमाली एवढी मनाची हालचाल आहे. ही हालचाल मनाला करू न देणं. मनामध्ये सतत वृत्ती उठत राहतात पण मनामध्ये सतत उठणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या थांबवणं. परमामृतामध्ये मुकुंदराज म्हणतात नदी उगमी स्थिरावे तरी सिंधुत्व का न पावे. उगमापाशीच जर नदी थांबेल, स्थिर होईल, तर तिथंच तिचं पाणी फुगत जाईल आणि ती तिथंच सिंधू होईल, समुद्र होईल. तसं मन जिथून उगम पावतं तिथंच थांबणं, मनाला हालचालच करू न देणं. मनाच्या हालचाली म्हणजे मनन न करणं, चिंतन न करणं, विषयाचं स्मरण नाही, विकाराचं स्मरण नाही, स्तोत्रपठण नाही, नामस्मरण नाही, मन जे जे करू शकतं ते काहीच नाही. मन देखील इंद्रियांसारखंच क्रियारहित होणं म्हणजे ध्यान आणि बुद्धी देखील क्रियारहित होणं म्हणजे तर्क देखील थांबणं, तर्काचा दिवा मालवणं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपण तर्क तरी करत राहतो त्या तर्काला तर्क आणि मन हे एकमेकांपासून खूप बाहेर काढता येत नाहीत. जे शब्द छलच करायचा ठरला तर मन म्हणजे ओपन कॅमेरा जसा असावा, त्याच्यामध्ये जे काही समोर येईल ते पाहतं. तर तर्क म्हणजे विशिष्ट गोष्टीची कारण मीमांसा शोधून काढतं, त्याच्यावर उपाय योजण्यासाठी चिंतन करतं, विश्लेषण करतं, एवढा फरक सांगता येईल. बाकी त्यालाही मनाची गरज आहेच, पण तर्काचं म्हणजे बुद्धीचं एक विशिष्ट कार्य आहे, तेही थांबणं, तर्क देखील थांबणं. अशा प्रकारे इंद्रिय, मन आणि बुद्धी या तीनही गोष्टी पूर्णपणे निष्क्रिय होणं, क्रियारहित होणं. या निष्क्रिय होणं आणि तरीही ज्याच्या अधिष्ठानावर या निष्क्रिय झालेले आहेत तो मात्र जागा असणं. ध्यानाच्या वेळे झोपेच्या वेळेला देखील या निष्क्रिय होतात. झोपेच्या वेळेला इंद्रिय थांबतात. झोपेच्या वेळेला म्हणजे अगदी सुषुप्ती ज्याला म्हणतात, म्हणजे तुम्ही 10 वाजता किंवा 10:30 वाजता जर झोपलात तर ही सुषुप्तीची स्थिती शास्त्रज्ञ असं म्हणतात की साधारण 1 च्या दरम्यान येते. तोपर्यंत स्फुट विचार मनात येत असतात, आपल्याला जरी समजले नाही तरी. पण 1 ते 3:30 हा जो 2-2.5 तासांचा काळ आहे त्या काळामध्ये अजिबातच विचार नाहीत, किंवा एखाद दुसरा आला न आला इतपत. पूर्णपणे मन निष्क्रिय होणं आणि मग 3 नंतर परत थोडे थोडे विचार उठायला सुरुवात होतील, ते तुम्हाला 5 च्या दरम्यान जाणवतील आणि 6 वाजता तुम्ही उठाल. हा जो मधला काळ आहे तेव्हा अजिबातच विचार नसतात, इंद्रियही थांबलेली असतात आणि तर्कही नसतो. पण ज्याच्या अधिष्ठानावर हे थांबलेले असतात त्याला स्वतःचा पत्ता नसतो, झोपेत तो स्वतःच हरवून गेलेला असतो. ध्यानात तसं अपेक्षित नाहीये. ध्यान म्हणजे सावध निद्रा एक प्रकारे. बाहेर निद्रेसारखी स्थिती, इंद्रिय मनबुद्धी निष्क्रिय झालेली आहेत आणि ज्याच्या अधिष्ठानावर निष्क्रिय झालेली आहेत तो मी मात्र सतत जागा असणं, जागृत असणं. अशा प्रकारे निष्क्रिय जागृतता किंवा निर्विचार जागरूकता हे ध्यानाचं वैशिष्ट्यच आहे. ध्यान म्हणजे ध्यानाची अजून एक युक्ती आहे, ती म्हणजे आत्मविचारावर चित्तवृत्ती केंद्रित केल्या जातात. जसं अहम ब्रह्म आत्मवस्तूवर चित्तवृत्ती केंद्रित करणं आणि आत्मवस्तूवर चित्तवृत्ती केंद्रित करून तिथं एकाग्र करणं, त्या तिथंच निरुद्ध होतात. कारण आत्मवस्तू ही शब्दाच्या अंगाने फक्त आपल्या परिचयाची असते, म्हणजे अविनाशी आहे आत्मवस्तू. पण अविनाशी पदार्थ आपण पाहिलेला नाहीये. कुठलाही जो दृश्य पदार्थ आहे त्याला नाश आहे. नाश आहे याचा अर्थ तो ट्रान्सफॉर्म होतो, एकातून दुसरीकडे जातो पण त्याचा नाश होतो. त्यामुळे अविनाशी या शब्दाचा खरा अर्थ आपल्याला माहिती नाही, अव्यय या शब्दाचा खरा अर्थ माहिती नाही. कारण सगळीकडे व्यय चाललेला आपण पाहत असतो, अक्षर, पण आपल्याला काही एक अर्थ प्रतीत देखील होतो, ज्याला अजिबातच क्षरता नाही, ज्याला अजिबातच व्यय नाही. निराकार हा असाच एक शब्द आहे की ज्याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. आकारवान असलेले आपण देहाच्या आकाराने युक्त कुठलीही गोष्ट आकारातच पाहतो. एक म्हणजे विस्तीर्ण केवळ आकाश आणि खाली जमीन एवढा मोठा प्रांत आहे. तिथंच तुम्ही एक घर बांधलं, त्या जमिनीवर तुम्ही एक घर बांधलं, तर त्या घराच्या योगाने तुम्हाला आकाराची कल्पना येते. त्या भिंतीच्या आत असणारी जागा आणि त्या भिंतीच्या बाहेर असणारी जागा याचा आपल्याला अंदाज येतो. इथं आकार निर्माण होतो आणि आपण नेहमी आकारामध्ये राहतो. रूम याचा अर्थ देखील दोन चार भिंती, छत आणि जमीन याच्या आत असलेली जागा, त्याला रूम असं म्हणतात. आम्ही बँकेत काम करत असताना कॅश क्रेडिट आहे किंवा ओव्हरड्राफ्ट सँक्शन्ड आहे, तर एक चेक आला तर आम्ही असं पाहत असू की रूम किती आहे. म्हणजे समजा 50,000 कॅश क्रेडिट, 1,00,000 कॅश क्रेडिट, 2,00,000 कॅश क्रेडिट सँक्शन आहे, पण त्याच्यात रूम किती आहे. 2,00,000 असेल आणि 1,50,000 जर डेबिट बॅलन्स असेल तर 50,000 रूम केवळ शिल्लक आहे असं आम्ही म्हणायचो. 50,000 चेक पास होऊ शकतो. निराकाराची कल्पना मनुष्य करू शकत नाही, म्हणून अव्यक्त, अक्षर, निराकार या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या पूर्णपणाने आम्हाला माहीत नाहीत. आणि आत्मा म्हणजे मी, म्हणजे माझी जाणीव ही आकाररहित आहे. आपल्याला नित्यतेची कल्पना नसते, कारण रोज अनित्य जगत आपण पाहत असतो. आज सकाळी उमललेलं फूल रात्री निर्माल्य होतं, गळून पडतं. त्यामुळे नित्य काय असेल हे आम्हाला माहिती नाही, पण माझी जाणीव ही नित्य स्वरूप आहे, निराकार स्वरूप आहे. अशा प्रकारे आत्मवस्तूची जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यावर चित्तवृत्ती केंद्रित करणं, अशी केंद्रित करत असताना परमात्मा व्यापक आहे आणि चित्त कितीही म्हटलं तरी जडच आहे. शब्दाचे अर्थ देखील त्या व्यापक असल्यामुळं त्या ठिकाणी चित्तवृत्ती फाटून जाते, कल्पना करू शकत नाही आणि चित्त थांबतं, चिंतन करायचं थांबतं. आणि चिंतन करायचं थांबून आत्मवस्तूचा साक्षात प्रत्यय येतो, प्रचिती येते, त्यालाही ध्यान असं म्हणण्याचा प्रघात आहे. चित्तवृत्तींच्या निरोधालाही ध्यान असं म्हणतात. जे चित्ताच्या ज्या दशा सांगितलेल्या आहेत, मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध, अशा पाच प्रकारचं चित्त आहे असं पतंजली महामुनी म्हणतात. मूढ म्हणजे तमोवृत्तीनी भरलेलं, तमोगुणांनी भरलेलं. आणि क्षिप्त म्हणजे सतत हालचाल करणारं, चंचल. या पदार्थावर बसेल, त्या पदार्थावर बसेल आणि कुठं बसेल, अशी जशी माशी सगळीकडे फिरावी तसं मन देखील रजोगुणी बऱ्याच ठिकाणी सतत जाऊन येतं. म्हणून वृत्ती या क्षिप्त असतात, कधी कधी मूढ असतात. मूढ म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला एखादी गोष्ट सांगताय पण त्याच्या कानावरच जात नाही, मग तुम्ही असं करता की नाही त्याला कुठे लक्ष असं, त्याचं कुठंच, तो डोळे उघडे असतात पण ते मूढ चित्त असतं. तसंच चित्त क्षिप्त असतं. तसं चित्त कधी कधी जे क्षिप्तच्या विरुद्ध म्हणून विक्षिप्त, मराठीत तो वेगळ्या अर्थाने वापरतात. विक्षिप्त म्हणजे ज्याला चंचलता नाही असं चित्त, ज्याच्यामध्ये सत्वगुण भरून राहिलेलं आहे अशा प्रकारचं चित्त, त्याला विक्षिप्त चित्त असं म्हणतात. आणि या तीन चित्ताच्या अवस्थांमध्ये आपण जवळपास नेहमीच फिरत असतो. कधी कधी एखादा उदात्त विचार पाहून किंवा खूप सुंदर निसर्ग दृश्य पाहून, मावळताना सूर्य पाहतो आहे, समोर दरी आहे, लांबवर काहीच नाहीये आणि नुसता गोळा खाली जाताना दिसतो आहे, त्या गोळ्याला तेजही नाहीये, तांबूस वर्णाचा असा, सगळीकडे प्रभा पसरलेली आहे, रंग वेगळे वेगळे आकाशात दिसत आहेत, असं दृश्य अचानक पाहतो आणि मनामध्ये हे सगळं काय असेल, हे जग काय आहे, ही करामत कोणाची, अशा प्रकारचा सत्वभावातला देखील हे काहीतरी दैवी असावं असा एखादा भाव निर्माण होतो. लहानपणी आम्ही अंगणात झोपायचो किंवा गच्चीवर झोपायचो, गच्चीवर उतरण पडून वर आकाश पाहिलं की एवढे तारे, आकाशगंगा ज्याला माहिती आहे तो दाखवायचा की याच्या सरळ रेषेत सप्तर्षींच्या अमुक ठिकाणी ध्रुव तारा हे किती लांब आहेत, कोणीतरी त्याचं गणित सांगायचं आणि त्यावेळेला हे काहीतरी दैवी आहे असं वाटायला लागायचं. अशा वेळेला किंवा एखादा उत्तम ग्रंथ वाचून किंवा शास्त्र ग्रंथ वाचून किंवा संध्याकाळच्या वेळेला काही विना उद्देश तुम्ही एखाद्या देवळात जाता, तिथं पूजा चाललेली आहे किंवा आरती झालेली आहे किंवा निरांजन लावलेलं आहे, वर्दळ अजिबात नाहीये, तुम्हाला बसावंसं वाटलं, तुमचं चित्त थांबतं, म्हणजे जे मूढ आणि क्षिप्त असतं तर ते सत्वगुणांनी थांबतं, एक दैवी भाव निर्माण होतो आणि त्यावेळेला ते अचानक निरुद्ध होतं, हालचालच करत नाही, तुम्हाला डोळे मिटून घ्यावेसे वाटतात किंवा डोळे उघडे असले तरी देखील तुम्ही मूर्तीकडे पाहत बसता, तुम्ही समुद्राकडे पाहत बसता, तुम्ही मावळत्या सूर्याकडे पाहत बसता, तुम्ही पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहत बसता आणि पाहतच बसता, चित्तवृत्ती थांबतात, एकाग्र होतात, तुमच्या मनात नाम आलं संस्कार वशात आणि तुम्ही नाम घेता आहात आणि तुम्हाला सुखही वाटत आहे असं काहीतरी होतं आणि नामही थांबतं आणि चित्तही थांबतं, नामावर एकाग्रता होते आणि नामही थांबतं आणि सुख मिळायला सुरुवात होते. हे जे अमन धक्क्यांनी मिळालेलं सुख आहे ते सुख सत्वगुणांनी मिळालं खरं, सत्वगुणाच्या उत्कर्षांनी मिळालं खरं, पण त्याच्याही पुढे एक पाऊल टाकून एकाग्रतेने मिळालं असं तुमच्या लक्षात येतं की त्यावेळेला कुठलाच विचाराचा गोंधळ नव्हता आणि समाधान तर झालं. हे समाधान तुम्ही परत परत मिळवू इच्छिता, असं होतं की हे कधी परत मिळेल. तुम्ही आळंदीला जाता, समाधीवर डोकं ठेवता आणि अचानक निस्तरंग शांतता तुम्हाला प्राप्त होते, काही क्षण प्राप्त होते. ही सहेतुक अशी शांतता आपल्याला मिळावी, चित्त असंच थांबावं असं कधीतरी वाटायला सुरुवात होते आणि तुम्ही शोधायला सुरुवात करता कशामुळे थांबलं, चित्त थांबवण्याचा काही उपाय आहे का. चित्त एकाग्र होतं आणि क्षणभर निरुद्ध होतं. हे निरुद्ध करण्याच्या प्रयत्नाला तुम्ही जाणीवपूर्वक लागता आणि मग ध्यानाला बसता वगैरे आणि चित्ताची निरुद्ध दशा देखील प्राप्त करता. ही जी निरुद्ध दशा चित्ताची होते त्याला ध्यान असं म्हणतात. पतंजली महामुनींनी योगस्तु चित्तवृत्ती निरोधा असं म्हटलेलं आहे. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध होणं, चित्तवृत्ती थांबून जाणं. चित्तवृत्ती अशा प्रकारे थांबणं आणि सुखाचं प्रत्यय येणं, चित्त निरुद्ध झालं की आत्मसुखाला प्राप्त होतं. आपलं मन भूतकाळामध्ये स्मृतींमध्ये असतं. क्वचित थोडा म्हणजे चिंतेमुळं, आपल्या कोणत्या तरी योजनांमुळं, आपल्याला काही करायचं असेल तर त्यामुळं, कर्मप्रेरणेमुळं, त्याचं फळ काय होईल याचं चिंतन करता करता ते भविष्य काळात देखील जाऊ शकतं. बहुंशी भूतकाळात स्मृतीजन्य असतं आणि भविष्यामध्ये देखील डोकावण्याचा प्रयत्न करतं. जसं आज मी 1000 रुपये ठेवले तर 7 वर्षांनी इतके होतील, हे चित्त थोडंसं पुढं जाणं राहतं, पुढचा विचार करणं राहतं. असं चित्त एकतर मागं तरी असतं किंवा पुढं तरी असतं. मी आत्ता इतके इतके पैसे ठेवले, मुलगी झाली, तिच्याबरोबर 25व्या वर्षी मला इतके इतके पैसे मिळतील, 20व्या वर्षापर्यंत इतके पैसे मिळतील, मग पोस्ट ग्रॅज्युएशनचा आता किती खर्च वाढलाय, मग तेव्हा किती असेल, असं तो काहीतरी बोलत राहतो आणि म्हणतो की हे पैसे कामाला येतील. हे भविष्य काळाचं चिंतन झालं. असं चित्त भूतकाळात किंवा भविष्य काळात राहत असतं. चित्त कधी कधी वर्तमान काळामध्ये देखील असतं, कधी अगदी अगदी थोड्या वेळेला चित्त वर्तमान काळात असतं. जवळपास नसतं असं तुमच्या लक्षात येईल, जवळपास कधीच चित्त वर्तमान काळात नसतं. म्हणजे तुम्ही जेवता आहात तर तुम्ही जी भाजी केली आहे त्या भाजीचा जरा रंग कधी पाहिला आहे नीट? जर त्यावेळेला विचारचक्र सुरू नसेल, तुमचं पान जरी पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल की किती रंगीबेरंगी आहे. तुमचं चित्त तिथंच आहे, वर्तमानात आहे. तुम्ही घास मोडताय, भाजीला लावताय, तोंडात घालताय, हे आणि फक्त एवढंच करताय, असं कधी केलंय? हे चित्त वर्तमानात राहणं आहे. तुम्ही केर काढताय आणि फक्त लक्षपूर्वक केर काढताय. कुठं कुठं केर आहे तेवढा काढायचा आहे, एवढंच मनामध्ये आहे. पोळ्या करताय आणि फक्त पोळी करताय. मन फिरत नाहीये, तिथंच आहे. तुम्ही प्रवचन ऐकताय आणि प्रवचन ऐकत असताना फक्त ऐकताय, आत्ता आत्ता या चालू क्षणी, बाकी काहीच करत नाहीये. अशी वर्तमानात असणारी जी चित्तदशा आहे त्यालाही ध्यान असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, पुढील पैस पारुखे, मागील आठवावे ते ठाके, ऐसिये सरसिये भूमिके समाधीर आहे. समाधी म्हणतात, पुढचा कोणताही विचार नाही आणि मागचं काही स्मरण नाही. आत्ता या क्षणाला तुम्ही इथं बसलेले आहात आणि ऐकता आहात, आणि जे ऐकता आहात ती वस्तुस्थिती आहे. आत्ता तुम्हाला तुमच्या घराचंही स्मरण नाही, तुमच्या अडचणींचंही स्मरण नाही, ऑफिसमधल्या तुमच्या कामाचंही स्मरण नाही. हे झाल्यानंतर आता घरी जाऊ, लवकर झोपू, किती थंडी आहे, हाही भाग नाही. फक्त इथं आहात तर तेही ध्यान आहे. पण यावेळेला जर एखाद्याने आपल्या इंद्रिय वृत्ती, चित्तवृत्ती, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन सगळं याच क्षणात ठेवलं तर ध्यानाकरता डोळे मिटायची ही गरज नाहीये. तुम्ही ब्रह्मभावनेतच असाल. मी कशावर निरूपण करतोय सांगू का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, तो आदी तव ओंकारू ध्याने करीती गोचरू. तर ध्यान विविध संकल्पना ध्यानाच्या काय आहेत त्या मी तुम्हाला सांगतोय पुढच्या वेळेला उरलेल्या. हरिओम तत्सत. वेळ कसा संपला कळलं नाही. हरी हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जी नारायण.